MH935 मध्ये आज आपल्यासोबत आहे डॉक्टर सचिन पुणेकर, जे आपल्याशी बोलत आहेत. एक खूप सुंदर आंदोलन, जे दुर्मिळ झाडं आहेत त्यांना मिठी मारायची आणि अशी झाडं जी आहेत ती संवर्धन करायचं यांचं, अशा पद्धतीचं हे एक उपक्रम त्यांनी सुरू केलेलं आहे. सर, मग मला सांगा की सामान्य नागरिकांना जर यात सहभाग घ्यायचा असेल तर त्यांनी कशा पद्धतीने इकडे त्यांचं नाव नोंदवू शकतात?
नक्कीच, आणि ही खूप सकारात्मक गोष्ट आहे की आज नागरिक सजग झालेले आहेत, पर्यावरण साक्षर झालेले आहेत आणि त्यांना आता कळते की वृक्षाचं महत्व आणि करोना संसर्गाची पार्श्वभूमी लक्षात घेता पर्यावरणाचं, वृक्षांचं, वृक्षांच्या माध्यमातून जो प्राणवायू निर्माण केला जातो याचं महत्व आता जनसामान्यांना कुठेतरी कळलेलं आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवडीची एक चळवळ, जी वन खात्याने देखील 50 कोटी वृक्ष लागवडीची एक चळवळ निर्माण केली होती आणि आता अनेक सेवाभावी संस्था आणि नागरिक पुढे येऊन शासनाबरोबर, प्रशासनाबरोबर देखील या चळवळीमध्ये सामील झालेले आहेत. अनेक हरित सैनिक निर्माण झालेले आहेत आणि कुठेतरी एक सकारात्मक दृश्य आता आपल्याला दिसतंय. आणि मला एवढंच सांगायचंय की शहर असो वा खेडे, चला लावूया झाडे, असं जर आपण एक इनिशिएटिव्ह ठेवला आणि केवळ झाडं म्हणजे वृक्षच नाहीत तर वृक्ष, लता, वेली, छोटी गवतं किंवा छोटी माणसं यांचंही रोपण करण्याची मोठी गरज आज निर्माण झालेली आहे. आणि केवळ झाडं लावून, वृक्ष लावून चालणार नाही तर जे आहे ते नैसर्गिक अधिवास टिकवण्याचं एक महत्वाचं काम, निसर्ग पुनरुज्जीवनाचं किंवा अधिवास पुनरुज्जीवनाची कामं येणाऱ्या काळात आपल्याला हाती घ्यावी लागतील खऱ्या अर्थानं. त्यामुळे पर्यावरण अबाधित राहील आणि संरक्षित राहील.
खरंच खूप सुंदर उपक्रम आहे आणि मलाही यात भाग घ्यायला नक्कीच आवडेल. लवकरच यामध्ये मी कशा पद्धतीने पार्टिसिपेट होऊ शकेन याचाही मी प्रयत्न करेन. अजून बोलूया सरांशी थोड्याच वेळात, परत ऐकते सुपर हिट्स 93.5 रेड FM, बजाते रहो.